नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज छत्तीसगडांतल्या जगदलपुरांत बस्तर ऑलिंपिक सर्तीच्या समारोप सुवाळ्यांत उलोवप केलें. फुडल्या वर्सा बस्तर ऑलिंपिक जातले तेन्ना फकत छत्तीसगडच न्ही तर पुराय देश नक्षलमुक्त जातलो अशें तांणी सांगले. फुडल्या 5 वर्सात बस्तर हो देशातलो सगळ्यांत विकसीत आदिवासी वाठार करपाचो सरकारान संकल्प केला अशें तांणी मुखार सांगले. 2001 वर्सा संसदेचेर जाल्ल्या हल्ल्यात आपलो जीव व्हगडावपी शूर सैनिकांक राष्ट्र आर्गां ओंपता. हुतात्म्यांनी दाखयल्ले धैर्य, शौर्य आणि समर्पणाक राष्ट्र नमन करता असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हणला. मजगती धोक्याच्या वेळार तांचे धाडस, दक्षता आणि कर्तव्यनिष्ठा तोखणायची असा असे प्रधानमंत्र्यांनी म्हणा. तसेच उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी, काँग्रेसची फुडारी सोनिया गांधी आणि हेर संसद वांगड्यांनी हुतात्म्यांक आर्गां ओंपल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमार सावन जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान ह्या 3 देशांच्या भोंवडेर वतले. जॉर्डनचो राजा अब्दुल्ला बिन अल हुसेनाच्या आपोवण्यावेल्यान ते जॉर्डनाक भेट दितले. भारत हो जॉर्डनचो 3रो व्हड वेपारी भागीदार देश असा. 16 ते 18 डिसेंबर मजगत ते इथिओपियाक आणि उपरांत ओमानाक भेट दितले. ह्या भेटीक लागून सहकार आणि घटमूट जातलो आणि शांतताय, सुरक्षा आणि उदरगती खातीर सामायिक दृष्टिकोन परतून दृढ जावपाची आस्त असा. बदलत्या वातावरणाक अनुकूल जावपा सयत सुसज्ज रावपा खातीर सुधारणांचो आस्पाव करपाक भारतीय संरक्षण दळ बांदील असा असे संरक्षण मुखेल जनरल अनिल चौहान हांणी म्हळा. हैदराबादेतल्या दंडीगालच्या वायुसेना अकादमीत 216व्या तुकडीच्या पासिंग आउट परेडात ते उलयताले.
आप ऐसे समय में वायुसेना का हिस्सा बन रहे हैं जब सेना का परिचालन उच्च स्तर का हो चुका है. आतंकवाद के खिलाफ ऑपरेशन सिंदूर अभी भी धीमी रूप से ही सही लेकिन जारी है. सतर्कता आपके जीवन का अभिन्न अंग होना चाहिए. जीत के लक्ष्य को अपनी आदत बनाएं.
आदले केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोयचे मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांच्या जयंती निमतान आयज मिरामार आशिल्ल्या तांच्या स्मृतीस्थळाचेर खाशेली कार्यावळ झाली. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि हेर मानेस्तांनी तांच्या समाधीचेर पुष्पचक्र अर्पण करून तांकां आर्गां ओंपली. मनोहर पर्रीकार हे गोयच्या सर्वांगीण उदरगतीचे शिल्पकार आशिल्ले असे ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळा. तसेच केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक आणि सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांका आर्गां ओंपली.
मनोहरबाब पर्रीकर यांनी गोयच्या विकासाची एक मुहूर्तमेढ भारतीय जनता पक्षाच्या सरकाराचा पहिलो चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री म्हणून येळवली आणि तरेतरेच्या सामाजिक हातून एक आंती हाडली. गरिबां खातीर, गरजू खातीर, अशा भुजव्या खातीर नवी नवी स्किम भरून मनोहर पर्रीकर अशे तरेचे एक मनीस आले की तांकां गरिबां विशीं खूब पळको आशिल्लो. हांगासरले राजकारण जे आसा ते शुद्ध जावचे, राजकारण ते बरे लोकांच्या उपयोगाक पडके ह्या पद्दतीन ताणें राजकारण करून फुडले पिढयेक सुद्धा एक बरी दिशा ताणें आपल्या कामातून दवरलेली आसा.
गोयातल्या SIR सर्वेक्षणा उपरांत आता 1,78,000 मतदारांची नावं मतदार वळेरीतल्यान वगळल्यात आणि मतदार वळेरी खातीर 10.84 लाख मतदारांचे अर्ज एकठांय केल्यात अशी माहिती मुखेल वेंचणूक अधिकारी संजय गोयल हांणी आयज घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिली. जाल्यार 1,78,000 मतदार स्थलांतरीत मरण आयिल्ले, गैरहजर वा बोगस आशिल्ल्याच्या फाटभुंयेर मतदार वळेरीत आसपाव करूंक मेळोंक ना. SIR प्रमाण नव्या मतदार वळेरीचो मसुदो 16 डिसेंबराक उक्तो करतले. ह्या वळेरीत जर कांय सुदारणा करपाक जाय जाल्यार 2 महिन्याचो वेळ दवरला. जांची नावां कांय तंत्रीकरणा खातीर रद्द जाल्यात तांकां नावां मतदार वळेरीत घालपाची प्रक्रिया करपाक ह्या 2 महिन्यात मेळटले. 14 फेब्रुवारीक निमाणी मतदार वळेरी उजवाडायतले अशी माहिती तांणी दिल्या. राज्यात एकूण 1,771 मतदार केंद्रां आसात. तशेंच 1.72 लाख मतदारांचे मॅपिंग प्रलंबित आशिल्ल्याचे ताणी म्हणला. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन कर्नाटक, छत्तीसगड, विदर्भ आणि ओडिसात शियाच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. तसेच फुडले 2 दीस पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि देशाच्या ईशान्य वाठारांनी दाट धुके पातळपाचो अदमास खात्यान उक्तायला. मजगती दिल्ली NCR वाठारात हवेचो दर्जो सामकोच वायट श्रेणीत आसा. इतले मजगती दिल्लीत हवेचो दर्जो इबाडत आशिल्ल्यान हवा दर्जो वेवस्थापन आयोगान ग्रेडेड रिस्पॉन्स प्लॅनाचो 3रो पावंडो रोखडोच प्रभावीपणान लागू केला. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटान स्पर्धात्मक कुस्तीत परतून येवपाची घोषणा केल्या आणि 4थे खेपे ऑलिंपिक खेळात वाटो घेवपाची मोख दवरला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.